पाही हो, मज पाही हो महालक्ष्मी। हे महावन रत्न कोंदण हे सिंहासन आसनी। एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी, त्यासी देखुनी लोपला शशी चालला गगनोदरी। कुंडले श्रवणी रवी शशी मंडळा समवर्तुळे, डोलता सुर नायका वरी हालता ती चंचले। चुकी कुछ मंडला वर हार चंप करूळती, पारिजातक शेवती बट मोगराणी मालती। पिवळा पट तो कटी तटी वेष्टिला बरवे परी, सौदामिनी हुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी। पंकजी किती नूपुरे आणि घागर्या, इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती। कुंकुमा गुरु कस्तुरी किती आदरे तुझ चर्चिती। पूजिता बहुशोभिसी कमलासनी, किती हो तुझ वर्णुमी मज पाव हो कुलस्वामिनी। कोटी देह तिस देवतां सवे घेवुनी विंझणे करी, चामरे चिर पल्लवे तुझ ढाळिती परमेश्वरी। प्रार्थतो मज पाव हो जगदंबिके।